नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो। मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज तामिळनाडूंतल्या कल्पक्कमांतल्या फास्ट ब्रिडर रिएक्टरांत क्रिटिकॅलिटीची स्थिती उपून देशाचो अभिमान वाडयल्ले खातीर देशाच्या अणुशास्त्रज्ञाची तोखणाय केल्या। भारत पवन उर्जेच्या मळार नेटान उदरगत करीत आसून संबंधित मळार संवसारांत चवथे सुवातेर पाविल्ल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान दिली। गोंय शालांत मंडळान 2025-26 वर्सा खातीर घेतिल्ल्या 10वे येतेच्या परिक्षेचो निकाल आयज घोशीत जाला। वास्को जाल्ले भौशीक कार्यावळींत सेंट फ्रांसीस झेवियर विशीं आक्षेपार्ह विधान करून धर्मीक वायटपणां निर्माण करपी दुभावीत गौतम खट्टराक आयज वास्को न्यायालयान 6 दिसांचे पुलीस कोठेचो रिमांड फरमायलो। आतां पुराय खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज तामिळनाडूंतल्या कल्पक्कमांतल्या फास्ट ब्रिडर रिएक्टरान क्रिटिकॅलिटीची स्थिती हुपून देशाचो अभिमान वाडयल्ल्या खातीर देशाच्या अणुशास्त्रज्ञाची तोखणाय केल्या। क्रिटिकॅलिटी ही अशी स्थिती आसा जंय एखादी अणुभट्टी पयलेच खेपो यशस्वीपणान स्वयंपूर्ण अणुसाखळी अभिक्रिया घडोवन हाडटा। ही अणुभट्टी पुरायपणान स्वदेशी तंत्रगिन्यानाचो वापर करून बांदल्या। भारताच्या अणुउर्जा प्रवासातलो हो एक इतिहासीक पावंडो आसा अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां। प्रधानमंत्री आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींत उलयताले। ब्रिडर रिएक्टर उर्जा निर्मिती वांगडाच फुडारा खातीर नवे इंधनूय तयार करता अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी मुखार दिली। देशाचे शास्त्रज्ञ नागरी अणुकार्यावळीक मुखार व्हरत राष्ट्र उभारणेक मोलादीक योगदान दीत आसा। ताचो लाव उद्देगीक उदरगतीक उर्जेच्या मळार तशेंच भलायकी सेवेच्या मळार जायत आसा अशेंय तांणी मुखार सांगले। पवन उर्जेच्या तांकीविशीं उलयतना प्रधानमंत्र्यांनी भारताची पवन उर्जा निर्मितीची तांक 56 गिगावॅटा परस चड जाल्या हाचेर भर दिलो।
गुजरात के कच्छ, पाटन, बनासकांठा जैसे क्षेत्र जहां पहले सिर्फ रेगिस्तान नजर आता था, आज वहां बड़े रिन्यूअल एनर्जी पार्क बन रहे हैं। इसका लाभ युवाओं को मिल रहा है, नए अवसर बन रहे हैं, नई स्किल विकसित हो रही है, रोजगार के नए रास्ते खुल रहे हैं।
पवन ऊर्जेच्या ताकेविषयी उलयताना प्रधानमंत्र्यांनी भारताची पवन ऊर्जा निर्मितीची तांक 56 गिगावॅटा परस चड जाल्या हाचेर भर दिलो। मन की बात कार्यावळींत उलयतना प्रधानमंत्र्यांनी सध्या चालू आशिल्ल्या जनगणना मोहिमेचेर उजवाड घालो। दरेक भारतीयांक जनगणना मोहिमेविशीं माहिती आसूंक जाय अशें सांगतना प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हळां,
जनगणना 2027 को डिजिटल बनाया गया है। सारी जानकारी सीधे डिजिटल माध्यम में दर्ज हो रही है। इस बार जनगणना में आपकी भागीदारी भी आसान बनाई गई है। अब तक लगभग 1,20,00,000 परिवारों का मकान सूचीकरण का कार्य।
राष्ट्रीय जनगणना हे फकत सरकारी काम नसून दर एकल्या नागरिकांची ती जापसालदारकी आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले। बांबू वेवसायाविशीं उलयतना प्रधानमंत्र्यांनी एका वेळार मनशाक वजे थारिल्लो हो बांबूचो वेवसाय आतां रोजगार वेवसाय आनी नवनिर्मितीक नवी चालना दीत आसा अशें सांगले। पुराय देशांत बांबू वेवसाय भरभराटीक पावला अशेंय तांणी मुखार सांगले। प्रधानमंत्र्यांनी 9 मेक मनोवपा आशिल्ल्या पोच बैशाक चे फाटभुंयेर गुरुदेव रविन्द्रनाथ टागोर हांचे जयंती निमतान टागोर हांकां आदरांजली ओपली। गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान मार्च एप्रील 2026 घेतिल्ल्या 10वेच्या परिक्षेचो निकाल 94.51% लागला। गोंय शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटये हांणी आयज सांजे पर्वरीच्या कार्यालयांत हो निकाल जाहीर केलो। 10वेची परिक्षा 13 मार्च ते 9 एप्रील 2026 मेरेन राज्यांतल्या 32 केंद्रांनी घेतिल्ली। हे परिक्षेक वट्ट 20,618 विद्यार्थी बशिल्ले, तातूंतले 19,486 विद्यार्थी पास जाल्यात। दर वर्सा प्रमाण अंदूय निकालांत चलयांचो शेक दिश्टी पडटा। वट्ट 9,805 चलयां मदीं 9,414 चलयो पास जाल्यात जाल्यार चल्यां मदीं 10,813 चल्यां मदीं 10,072 चले पास जावन तांचो निकाल 93.15% सरासरीन लागला। राज्यांतल्या वेगवेगळ्या तालुक्यां मदीं पेडणे तालुक्यान 98.16% निकाल मेळोवन पयली सुवात मेळयल्या। खासगी विद्यार्थ्यांचो निकाल 31.29% लागला। गौतम खट्टर हाका 6 दिसांची पुलीस कोठडी माफ करात सेंट फ्रांसीस झेवियर हांचेर आक्षेपार्ह विधान करून धर्मीक भावना दुखोवपाच्या आरोपाखाला अटक केल्ल्या गौतम खट्टर हाका आयज वास्को न्यायालयान 6 दिसांचे पुलीस कोठडीचो रिमांड फरमायलो। क्रायम ब्रांच पोलिसांनी 2 दिसां आदी कुल्लू हिमाचल प्रदेश हांगा अटक केल्ली. आयज ताका वास्को न्यायालया मुखार उबो केल्लो. वास्को हांगा एके कार्यावळीत उलयतना खट्टर हाणे हे आक्षेपार उलोवप केल्ले. हिमाचल प्रदेशांतल्या कुल्लू जिल्ल्यांतल्यान अटक केले उपरांत गोंय गुन्यांव फांट्याचे निरीक्षक परेश नायक, पुलीस उपनिरीक्षक माधव नायक आनी हवालदार नवीन पालेकर हांचे पंगडान आयज दनपारां 3 दिसांच्या ट्रांझिट रिमांडाचेर गौतम खट्टराक मोपा विमानतळार हाडलो. ताका रायबनच्या गुन्यांव फांट्यांत दाखल केलो. कुल्लू हैदराबाद आनी उपरांत गोंय असो प्रवास करून पुलीस पंगड दुबावीताक घेवन गोंयांत पाविल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
गोवा कोंकणी अकादमीन कोंकणी नाटक संगीत अकादमी आनी थॉमस स्टिफन कोंकणी केंद्र हांचे जोड पालवान कोंकणी नाट्य क्षेत्रांतल्या आमंत्रीत लेखका खातीर एक खास कोंकणी नाट्य लेखन शिबीर घडोवन हाडलां. हे शिबीर 30 एप्रील ते 2 मे 2026 मजगतीं थॉमस स्टिफन्स कोंकणी केंद्र परवरी हे सुवातेर जातले. ह्या शिबिराचे मुखेल मार्गदर्शक म्हणून नामनेचे नाट्य लेखक, दिग्दर्शक आनी अभिनेते अभिराम बडकमकर मार्गदर्शन करतले. अभिराम बडकमकर हे भारतीय रंगभूंय आनी चित्रपट सृश्टीतले एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व आसा. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात तांणी नाट्यशास्त्राचे प्रशिक्षण घेतलां. तांणी बालगंधर्व, पछाडलेला, खबरदार ह्या सारख्या सुमार 30 चित्रपटांचे लेखन केलां. तशेंच देहबान, ज्याचा त्याचा प्रश्न, वानप्रस्थ सारखी 12 गाजलेली नाटकां बरयल्यांत. तांची नाटकां हिंदी, गुजराती आनी कन्नड भाषेतूय सादर जाल्यांत. नामनेचे व्यंगचित्रकार मारियो द मिरांडा हांचे जल्मशताब्दी वर्सा निमतान कला आनी संस्कृती संचालनालयान पणजेच्या संस्कृती भवनात 28 ते 30 एप्रील 2026 मेरेन दनपारां 2:30 ते 5:30 मजगतीं 3 दिसांच्या काळा खातीर व्यंगचित्र कार्यशाळा घडोवन हाडल्या. हे कार्यशाळेंत कला विद्यार्थ्यांक तशेंच हौशी कलाकारांक एकठांय येवन प्रदर्शनांतल्यान व्यंगचित्र रेखाटनांची सृजनशील शैली शिकपाक मेळटली. इत्सूक आशिल्ल्या उमेदवारांनी वेवस्थीत भरिल्लो अर्ज 27 एप्रील 2026 मेरेन कला आनी संस्कृती संचालनालयाच्या कार्यालयांत सादर करचो अशें जाळवणदारांनी मागलां. ही आसा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं कंत्राटी पद्दतीचेर खबरां निवेदकाची पदां भरपाची आसात. ते खातीर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे आसा. तशेंच पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं आसपाक जाय. इत्सूक उमेदवारांनी आपले अर्ज 17 मे 2026 मेरेन धाडचे अशें जाळवणदारांनी मागलां. आनी आतां खेळ. फुटबॉल. गोंय फुटबॉल संघटनेन घडोवन हाडिल्ल्या फुटबॉल सर्तींत डेंपो स्पोर्ट्स क्लब आनी स्पोर्टिंग क्लब दी गोवा पंगडां मदीं जाल्लो खेळ 2-2 बादाबाद उरलो. जीएफएच्या धुळेर खेळा मैदानाचेर खेळिल्ल्या ह्या खेळांत डेंपो स्पोर्ट्स क्लबाच्या वतीन स्वेवल पुर्तादो आनी राहुल रॉड्रिगीसान दरेकी 1 गोल मारलो. जाल्यार स्पोर्टिंग क्लब दी गोवाच्या वतीन डॉयल आल्वीस आनी जॉयसन गांवकार हांणी गोल परतिले. ह्या खेळावरवीं दोनूय पंगडांक 1-1 फावो जाला. इतले मजगतीं जीएफए वयले पयले डिव्हिजन लीग सर्तींत रॉजरी चर्च मैदानाचेर जाल्ले खेळांत क्लूब सामिंगेल ताळगांव पंगडान मनोराच्या युथ क्लबाचेर 3-1 जैत मेळयलां. ताळगांवा वतीन नियाळ तांबकान हॅट्रीक केली जाल्यार मनोरा वतीन पंकज थापान 1 गोल केलो. आनी आतां हवामान. हवामान खात्यान आयज नोंद केला ते प्रमाण पणजे चडांत चड तापमान 35 अंश सेल्सियस नोंद जाला. जाल्यार उण्यांत उणे 27.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद जाल्या. मुरगांवांत चडांत चड 34.6 अंश सेल्सियस जाल्यार उण्यांत उणे 26.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद जाल्या. फुडले 6 दिसांत गोंयांतले चडांत चड तापमान 34 ते 36 अंश सेल्सियस मेरेन उरतले. जाल्यार उण्यांत उणें तापमान 25 ते 26 अंश सेल्सियस मेरेन उरपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. तापमान सरासरी परस चड वाडपाची शक्यताय आशिल्ल्यान लोकांनी जतनाय घेवची. वतां चड भायर सरचे न्हय, सुती कपडे वापरचे आनी वतासावन तकलेचें संरक्षण करचें असो सल्लो हवामान खात्यान दिला. आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज तामिळनाडूंतल्या कल्पक्कमांतल्या फास्ट ब्रिडर रिएक्टरांत क्रिटिकॅलिटीची स्थिती हुपून देशाचो अभिमान वाडयल्ले खातीर देशाच्या अणुशास्त्रज्ञाची तोखणाय केल्या. भारत पवन उर्जेच्या मळार नेटान उदरगत करीत आसून संबंधित मळार संवसारांत चवथे सुवातेर पाविल्ल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींत उलयतना दिली. गोंय शालांत मंडळान 2025-26 वर्सा खातीर घेतिल्ल्या 10व्या येत्तेच्या परिक्षेचो निकाल आयज घोशीत जाला आनी वास्को जाल्ले भौशीक कार्यावळींत सेंट फ्रांसीस झेवियर विशीं आक्षेपार विधानां करून धर्मीक वायटपण निर्माण करपी दुबावीत गौतम खट्टराक आयज वास्को न्यायालयान 6 दिसांचे पुलीस कोठेचो रिमांड फरमायलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार.